नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता परवे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. अन्नधान्य उत्पादनात भारताक आत्मनिर्भर करप आणि संसारिक बाजारपेठे खातीर उत्पादन करप हो सरकाराचो हेत आसा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्पष्ट केले. नवी दिल्लीत पीएम धनधान्य कृषी येवजण आणि दाळ उत्पादनात आत्मनिर्भरताय मोहिमेसयत 42,000 कोटी रुपयांची शेती येवजण्यो प्रधानमंत्र्यांनी चालीक लायल्यो. हे वेळार ते उलयताले.
प्रधानमंत्री धन धान्य कृषि योजना और दूसरी दलहन आत्मनिर्भरता मिशन, ये दो योजनाएं भारत के करोड़ों किसानों का भाग्य बदलने का काम करेगी. इन योजनाओं पर भारत सरकार करीब 35,000 करोड़ रुपए से ज्यादा खर्च करने वाली. साथियों, खेती और किसानी हमेशा से हमारी विकास यात्रा का एक प्रमुख हिस्सा रही. बहुत जरूरी होता है कि बदलते समय के साथ खेती किसानी को सरकार का सहयोग मिलता रहे.
तशेच शेती, पशुपालन, नुस्तेमारी आणि अन्न प्रक्रिया मळार 5,450 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उक्तावण ताणी केले. फाटल्या 11 वर्षात शेती मळार केल्या सुधारणांचो नियाळ घेतना प्रधानमंत्र्यांनी म्हणा,
फळ और सब्जियों का उत्पादन 640 लाख मेट्रिक टन से ज्यादा बढ़ गया. आज दूध उत्पादन में हम दुनिया में नंबर 1 है. भारत दुनिया का दूसरा बड़ा फिश प्रोड्यूसर है. भारत में शहद उत्पादन भी 2014 की तुलना में दोगुना हो गया.
ताचे पहिली प्रधानमंत्र्यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण हांच्या जयंती निमतान तांका आर्गा उपली. मजगती गोयातल्या मडगावच्या कृषी विज्ञान केंद्रात प्रधानमंत्री धनधान्य कृषी येवजण चालीक लायली. ह्या वेळार बांधकाम मंत्री दिगंबर कामत, शेती संचालक संदीप फळदेसाय, प्रकल्प संचालक शिवराम गावकार हाजीर आशिल्ले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या आपोवण्यावेल्यान मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख उगना सोमार सावन 4 दिसांच्या भोंवडेर भारतात पावतले. राज्य मुखेली म्हूण तांची ही पहिलीच भारत भेट. तांचे वांगडा संसद वांगडी, वरिष्ठ अधिकारी, वेवसायीक फुडारी आणि सांस्कृतिक प्रतिनिधी सयत उचेल्या पावण्यावेले शिष्टमंडळ आसतले. ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वांगडा द्विपक्षीय उलवणी करतले. हे भेटीवरवी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणि घटमूट जातले आणि प्रादेशिक आणि संसारिक प्रश्नाचे विचारांचे आदान प्रदान जातले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी आज बिहारातल्या सारण जिल्ह्यातल्या लोकनायक जयप्रकाश नारायणांच्या गाव सीता बदियाराक भेट दिली. 123व्या जयंती निमतान जयप्रकाश नारायण राष्ट्रीय स्मारकात तांणी फुलांनी आर्गा ओपली. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी आज नवी दिल्लीत संसारिक पॅरा ॲथलेटिक सर्तीतल्या जैतिवंतांचो भोवमान केलो. तांचो उत्साह, दृढनिश्चय आणि विक्रमी कामगिरीविशी देशाक अभिमान आसा असे तांणी सांगले. भारतान या सर्तीत वट्ट 22 पदकां मेळयिल्ली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आज नवी दिल्लीतल्या रेल्वे स्टेशनाक भेट दिवन नव्यान बांधिल्ल्या प्रवासी सुविधा केंद्राची पळवणी केली.
बहुत अच्छी टॉयलेट्स की व्यवस्था है. करीब 150 से अधिक मेल टॉयलेट्स, 150 से अधिक फीमेल टॉयलेट्स, प्योरिफाइड पानी, वो सब की व्यवस्था की गई. अच्छे फैंस की व्यवस्था की गई. बड़ा एरिया एक हो गया है जिससे कि आके आराम से यहाँ पे वेट कर सके. अंदर के जितने टिकटिंग के काउंटर्स हैं उन काउंटर्स को यहाँ पे शिफ्ट कर दिया गया है और बहुत सारी ऑटोमेटिक टिकटिंग वेंडिंग मशीन्स भी लगाई गई है.
रेल्वे स्टेशन वाठारातली गर्दी उणी करपाक आणि प्रवासाक सोपे करपाक ह्या केंद्राक आधार जातलो असे तांणी सांगले. येवपी दिवाळी आणि छठ पूजे निमतान 12,000 खाशेल्यो गाडयो चलयतले अशी माहिती तांणी दिली. संसारिक अनिश्चिततायेच्या काळात लेगीत देशात उल्लेखनीय गती आणि लवचिकता दिसून येता असे प्रधानमंत्र्यांचे मुखेल सचिव शक्तिकांत दास हांणी सांगला. भारत संसारिक जीडीपी वाढीत सुमार 20% योगदान दिवपाक तयार आसा. संयुक्त राष्ट्र आणि हेर देशाकडेन मुक्त व्यापार कबलातीच्या वाटाघाटीत आपल्या नागरिकांच्या हिताच्या नदरेन न्याय, समतोल आणि सुरक्षित कबलाती खातीर देशाचे प्राधान्यताय आसा हाचेर तांणी भर दिलं. स्वदेशीक प्राधान्यताय दिवपाची संकल्पना शेतकऱ्यांच्या मनात रुजपाक लागल्या असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगले.
लाल किले की प्राचीर से आपने कहा था स्वदेशी, कर्मचारियों ने बैठक करके संकल्प लिया कि हम स्वदेशी अपनाएंगे, पर अब किसानों के बीच ये संकल्प जोर पकड़ता जा रहा है कि हमारे दैनिक जीवन की जरूरत की जितनी चीजें हैं हम स्वदेशी ही खरीदेंगे, विदेशी नहीं खरीदेंगे. स्वदेशी मतलब अपनी देश में बनी हुई चीजें.
भारतीय हवामान खात्यान आज केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकलातल्या काय वाठारांनी घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. भारत वेस्ट इंडीज कस लावपी क्रिकेट खेळा माळेंतल्या नवी दिल्लींत जाल्ल्या दुसऱ्या खेळाच्या दुसऱ्या दिसा वेस्ट इंडीजान पहिल्या डावात 4 गडे वगडावून 140 धावण्यो केल्यात. ताच्या पयली भारतान 5 विकेटीचेर 518 धावण्यो करून आपलो डाव जाहीर केल्लो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.